या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे. श्रोते हो नमस्कार. कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या मालिकेत मी शिवराज सणस आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेद ही केवळ जडीबुटी प्रधान चिकित्सा पद्धती नसून ती एक असाध्य आणि दुर्धर विकारांवर यशस्वी चिकित्सा करणारं शास्त्र आहे. अशा या आयुर्वेदाला आधुनिक परिमाणांची जोड देऊन त्याला प्रभावी चिकित्सा पद्धती म्हणून जगापुढं आणण्याचं शिवधनुष्य डॉक्टर योगेश बेंडाळे यांनी समर्थपणे पेललंय. केवळ रुग्णोपचारच नव्हे तर त्याला संशोधनाची वैशिष्ट्यपूर्ण जोड यामुळं भारतासह अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, नेदरलँड, संयुक्त अरब अमिरात आदी राष्ट्रांमध्ये आयुर्वेदाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम त्यांनी केलंय. निष्णात वैद्य अशी डॉक्टर बेंडाळे यांची ओळख आहेच. याशिवाय जागतिक कीर्तीचे संशोधक म्हणून त्यांनी केलेलं काम हे अतुलनीय आहे. त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना 50 अधिक पेटंट मिळाली आहेत. कर्करोगासारख्या दुर्धर विकारांशी लढण्यासाठी आयुर्वेदाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणं या दृष्टिकोनातून कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या मालिकेत डॉक्टर योगेश बेंडाळे यांच्याशी आपण संवाद साधतोय. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात.
नमस्कार.
स्वादुपिंडाचा कर्करोग हा अतिशय भयानक असणाऱ्या कर्करोगांपैकी एक आहे, कारण हा कर्करोग झाल्यानंतर त्यानंतर लवकर मृत्यू होण्याचं प्रमाण हे अधिक आहे. डॉक्टर, स्वादुपिंडाचा कर्करोग हा टाळता येऊ शकतो का आणि त्यासाठी कोणत्या लक्षणांकडे पाहावं लागेल, काय सांगाल याबद्दल?
स्वादुपिंडाच्या बाबतीत किंवा पॅनक्रियाजच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा कर्करोग टाळणं हेच खरं तर खूप शहाणपणाचं आहे असं नक्की म्हणता येईल. कारण जसं आपण आत्ता सांगितलं, या कॅन्सरची भयानकता ही तितकीच सुस्पष्ट आहे, कारण ह्यातले मॉर्टॅलिटी रेट्स खूप क्विक आणि खूप मोठ्या प्रमाणावरती सापडतात. सर्वसाधारणत 45 वयाच्या नंतर आढळणारा हा आजार आहे, त्यामुळे 40-45 नंतरच्या रुग्णांनी पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा जास्त प्रमाणावर आढळणारा हा आजार आहे, तर धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये सुमारे दुप्पट किंवा तिपटीपेक्षा जास्त धोका हा धूम्रपान न करणाऱ्या रुग्णांपेक्षा आढळताना दिसतो. स्वाभाविकच स्थूल व्यक्तींमध्ये या आजाराचं प्रमाण जास्त सापडतं, त्यामुळे स्वाभाविकच या सर्व रुग्णांना वजन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. आहाराचा विचार केला तर अधिक उष्ण पदार्थ किंवा खूप तिखट असणारे सातत्याने आंबवलेले पदार्थ आहारामध्ये असणे किंवा पित्त वाढवणारे पदार्थ आहारामध्ये असणे किंवा वारंवार पित्ताच्या तक्रारी होणारा आहार नियमित सेवनात असणे ही काही प्रमुख आहाराची कारणं दिली जातात. बऱ्याचदा पॅनक्रियाटायटिस हा अल्कोहोलमुळे होताना दिसतो, त्याला अल्कोहोलिक पॅनक्रियाटायटिस असंच नाव आहे. सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती भारतात दिसणारा आजार किंवा भारत ज्याची राजधानी बनलं आहे असं म्हटलं जातं तो म्हणजे डायबिटीस. तर सुमारे 80% डायबिटीस लोकांना हा ग्लुकोज इंटॉलरन्स असतो, आणि असं निष्पन्न झालेलं आहे की ही अवस्था ही पॅनक्रियाटिक कॅन्सरला पोषक ठरते. आणि म्हणूनच डायबिटीसची ट्रीटमेंट योग्य वेळेला योग्य पद्धतीने जर केली तर त्याच्या उपद्रव स्वरूपात्मक होणारा पॅनक्रियाटायटिस किंवा पॅनक्रियाटिक कॅन्सर हा सुद्धा निश्चितपणे टाळता येऊ शकतो. आणि यावेळेला एक गोष्ट महत्त्वाची आपल्याला नमूद करावी लागते की फक्त ग्लायसेमिक कंट्रोल किंवा शुगर मॅनेजमेंटच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज असते. क्रॉनिक पॅनक्रियाटायटिसचे रुग्ण असतात, त्यांचा पॅनक्रियाटायटिस नुसता ट्रीट करून उपयोग नसतो, तर त्याकडे अशा स्वरूपाने बघण्याची गरज असते की याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होणार नाही. तर काही रुग्णांमध्ये हिरिडेटरी पॅनक्रियाटायटिस सापडतो आणि अशा रुग्णांना मात्र सुमारे 50% आसपास पॅनक्रियाटायटिस होण्याचा धोका असतो असं सिद्ध झालं आहे. यकृताचे विविध आजार किंवा हेपॅटायटिस बीचं इन्फेक्शन या स्वरूपाचे आजार ज्या वेळेला असतात त्याही वेळेला पॅनक्रियाटायटिक कॅन्सरचा धोका वाढताना दिसतो. स्वाभाविकच हेपॅटायटिस बीची चिकित्सा करणे किंवा सिरॉसिसची चिकित्सा करणे आणि या कोणत्याही चिकित्सेचा केंद्रबिंदू हा केवळ व्हायरल लोड कमी करणे एवढा नसून त्याबरोबर यकृताच्या पेशींचे पुनरुज्जीवन करणे आणि यकृताबरोबरच स्वादुपिंडाच्या आरोग्याकडे लक्ष देणे आणि असोसिएटेड सर्व अवयवांकडे लक्ष देणे हे पण ध्येय ठेवणं आवश्यक ठरतं. त्यामुळे या स्वरूपाचे आजार हे पॅनक्रियाटिक कॅन्सरमध्ये परावर्तित होण्यापासून टाळता येऊ शकतात. अत्यंत कॉमनली होणारं बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे एच पायलोरी इन्फेक्शन. पोटामध्ये किंवा स्टमकमध्ये सापडणारं हे इन्फेक्शन असतं आणि हे इन्फेक्शन केवळ पोटाचा किंवा स्टमकचा कॅन्सर व्हायला कारणीभूत ठरतं असं नव्हे, तर याची व्याप्ती ही पॅनक्रियाटिक कॅन्सरपर्यंत पोहोचलेली आहे. स्वाभाविकच पोटाच्या कॅन्सरचा धोका एच पायलोरीमुळे जास्त प्रमाणात दिसतो त्यापेक्षा कमी प्रमाणात, परंतु तरी देखील पॅनक्रियाटिक कॅन्सरचा धोका एच पायलोरीमध्ये असतो. म्हणून पोटाचे अनेक आजार हे वेळीच त्याकडे लक्ष देऊन त्यांचं पूर्णपणे नायनाट करणं हेच शहाणपणाचं आहे असं म्हणावं लागतं, कारण पॅनक्रियाटिक कॅन्सर झाल्यानंतर आपल्यासमोर खूप काही पर्याय उपलब्ध असत नाहीत.
डॉक्टर, स्वादुपिंडाच्या कर्करोगाची कोणती लक्षणं आहेत?
तर बहुतेक वेळेला पोटदुखी किंवा पोटात दुखणे, ॲब्डॉमिनल पेन हे याचं कॉमन लक्षण आढळताना दिसतंय. बऱ्याचदा हे ॲक्यूट पॅनक्रियाटायटिसशी रिलेटेड असतं. जनरली पोटाच्या मध्यभागी किंवा पोटात वरच्या भागात डावीकडे ही वेदना येते. कित्येक वेळेला ही वेदना तिथे सुरू होऊन पाठीकडे जाते. बऱ्याचदा जेवल्यानंतर ही वेदना सुरू होते किंवा जेवल्यानंतर ही वेदना वाढते. काही दिवस टिपिकली ही वेदना राहते. इथे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे काही काळानंतर मात्र ही वेदना पूर्णपणे जाऊ शकते. त्यावेळेला रुग्णाचाही संभ्रम बळावू शकतो किंवा वैद्याचाही खरं तर संभ्रम बळावू शकतो की ही वेदना गेली आहे, ही चांगली गोष्ट आहे आणि ही आजार कमी झाल्याचं लक्षण आहे. बऱ्याचदा ॲक्यूट अवस्थेतनं क्रॉनिक अवस्थेमध्ये ज्या वेळेला हा आजार जातो त्यावेळेला वेदना गेल्याचं लक्षण आपल्याला दिसतं. याच वेळेला वैद्याने लक्ष ठेवायची गरज असते की हा आजार ॲक्यूट पॅनक्रियाटायटिसपासून क्रॉनिक पॅनक्रियाटायटिसमध्ये तर परावर्तित झालेला नाही, त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष ठेवावंच लागतं. कित्येक वेळेला ही वेदना रुग्ण ज्यावेळेला आडवा होतो किंवा पाठीवर झोपतो त्यावेळेला ही वेदना वाढते. हे कॉमनली आढळणारी पॅनक्रियाटायटिसची लक्षणं आहेत. याच्या जोडीला अन्नाभिलाषा किंवा नॉझिया, अन्न नकोसं वाटणं किंवा उलट्या होणे, थंडी वाजून ताप येणे किंवा पोटावरती थोडीशी सूज असणे, पोटाला त्या ठिकाणी हात लावल्यानंतर स्पर्शासहत्व असणे किंवा दुखणे हात लावल्यानंतर, क्वचित प्रसंगी जुलाब होणे, जळजळ वरचेवर असणे, याही तऱ्हेची लक्षणं ही पॅनक्रियाटायटिसमध्ये दिसतात. रुग्णाला सातत्याने दौर्बल्य वाटणे किंवा टायर्डनेस किंवा फटीग असणं किंवा डोकं हलकं झालं आहे, आपल्याला काही करू नये, आळस किंवा सतत चिडचिडेपणा, कन्फ्युजन, डोक्यामध्ये सतत गोंधळाची परिस्थिती किंवा एका ठिकाणी आपण कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही या स्वरूपाचं लक्षण, वरचेवर होणारी डोकेदुखी, अशा अगदी कॉमनली दिसणारी लक्षणं ही सुद्धा पॅनक्रियाटायटिसशी रिलेटेड असू शकतात.
डॉक्टर, स्वादुपिंडाचा कर्करोग कशा पद्धतीनं टाळता येऊ शकतो आणि यासाठी कोणत्या लक्षणांकडे अधिक लक्ष द्यायला हवं याबद्दल आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.